गणराया तू उडी वाहतो तुझ दुर्वाची जुडी असं आपण गणपतीला का म्हणतो तर गणेशाला दुर्वा प्रिय म्हणून. पण त्या दुर्वा प्रिय कशा झाल्या आणि केव्हा झाल्या ते आम्ही या भारूरामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूर्यसुप्त नावाचा एक राजा होता, अतिशय धार्मिक, त्रैलोक्यामध्ये त्याला मान होता. देव दानव ऋषी मुनी सगळे त्याला नमस्कार करायचे. तशी आमच्या बुवांची पण पुष्कळ ओळख आहे हो, जबरदस्त ओळख आहे त्यांची. पण माहिती आहे का, हे सगळ्यांना ओळखतात त्यांना कोण ओळखत नाही, ही भानगड आहे त्याच्यात. तर काय झालं, त्या सूर्यसुप्त राजाला सर्व देव नमस्कार करायचे. त्या राजाचं आपल्या प्रजेला सांगणं होत, करा भक्ती भावे पूजन, ठेवा शुद्ध तुम्ही आचरण, होईल तुमचं कल्याण, याच नित्य असू द्या भान. पूजन केलं तर तुमचं नक्कीच कल्याण होईल. म्हणून सांगतो बुवा, मन लावून करा भजन, करा सर्वांचं मनोरंजन, नाहीतर शिल्लक ठेवणार नाही तोंडात करण्यासाठी दंतमंजन. हा मग मोजत बस, 32 होते ने 30 कसे झाले. तर ही राजाची आज्ञा प्रजाजन तंतोतंत पाळत होते. सर्व राज्य आनंदात चाललं होतं. त्या राजाने एकदा यज्ञ करण्याचा थाट घातला आणि त्याप्रमाणे सर्वांना निमंत्रित केलं. देव दानव ऋषी मुनी आनंदाने सामील झाले. झाला रे झाला रे यज्ञ सुरू झाला रे. यज्ञ झाला सुरू, मंत्र लागले स्मरू, विप्र ऋषी सारे रे, विप्र ऋषी सारे रे. अशा प्रकारे यज्ञ सुरू झाला. तो एक वर्ष चालू होता, पण त्यामुळे काय झालं, दमुनी गेले सारे ब्राह्मण मुनिवर, यज्ञाची सांगता केली त्याने सत्वर. सतत वर्षभर यज्ञ पठण करून करून ब्राह्मण आणि ऋषी सर्व दमून गेले तेव्हा राजाने यज्ञाची सांगता केली. ब्राह्मण ऋषीचं यथासांग पूजन केलं, सर्वांना धन देऊन संतुष्ट केलं. हा पण गेला होता धावत धावत काहीतरी मिळेल म्हणून, पण याच्या नशिबी धोंडा. कारण याच्या गावाचं नाव फोंडा, याला दुसरं काय मिळणार. असो हा सर्व सोहळा आटोपल्यानंतर राजाने सर्वांना विनंती केली की जसं एक वर्ष माझ्या राज्यामध्ये थांबलात तसं आणखीन एक दिवस थांबा, आपण काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवू. म्हणून राजाने तिलोत्तमेला पाचारण केलं. अप्सरा ती हो, तिथं आल्यानंतर काय झालं बघा.
पाहून तिलोत्तमेला हरकुनी गेले, करती निरीक्षण फाडून डोळे, नजरेच्या बाणाने घायाळ केले, देव ऋषी सारे पागल झाले.
तिचं ते रूप बघून सर्वांच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. पण सर्वात जास्त कामवासना कोणाला निर्माण झाली असेल तर यमधर्माला.
कामवासना निर्माण झाली झाली हो यमधर्माला, देह भान विसरून गेला माटीवर तो बसवितला.
यमधर्म म्हणजे यमडी, सर्वात मोठा डॉक्टर. सगळ्यात शेवटी आपली सर्वांची केस त्याच्या हातात जाते. हा तर त्या यमधर्माने तिला मांडीवर बसवलं आणि तिला म्हणतो,
तुला रंबा म्हणू की उर्वशी, जरा ये ना आता जवळी अशी, मी ग राजा तुझा दोघे करूया मजा, आज होऊ निराजी खुशी.
यमधर्माने कामातूर होऊन तिच्या सर्वांगावरून हात फिरवू लागला. त्या स्थितीत त्याचं वीर्यस्खलन झालं, त्या यमधर्माचं वीर्यस्खलन झालं आणि ते जमिनीवर पडलं. त्याच्यातून ज्वालासूर नामे एक असूर जन्माला आला.
जन्मता ज्वालासूर घडला चमत्कार, जन्मता ज्वालासूर घडला चमत्कार, सभा मंडप सार जळून गेलं पार, सभा मंडप सार जळून गेलं पार. जाव कस हो जाव कस, जो तो लागे जो तो लागे, जाव कस जो तो लागे. साऱ्या देवाने घेतलं स्वर्गाचा आधार, साऱ्या देवाने घेतलं स्वर्गाचा आधार, सभा मंडप सार जळून गेलं पार, सभा मंडप सार जळून गेलं पार.
या ज्वालासुराच्या सर्वांगाला अग्नीच्या ज्वाळा होत्या, त्यामुळे सभा मंडप जळून खाक झालं. जो तो रस्ता मिळेल तिथे पळत सुटला. बुवा पण नारायण मिल गल्लीमध्ये घुसला. देव मात्र स्वर्गात गेले. यमधर्म एकटाच तिथे थांबला आणि विचार करू लागला की हे घडलं कसं. तेवढ्यात ज्वालासूर त्याच्या अंगावर धावला.
जीव घेऊन पळू लागे यमधर्म, अगदीत कस हे घडलं अडवाल माझ कर्म. धावनी धाव
मला वाचवा, सांगे इंद्रदेवा आज मला वाचवा, येतो ज्याला सूर त्याला तुम्ही कटवा, नाही ठाव मजला त्याच्या मरणाचे रे मर्म, अगदीत कस हे घडलं आडवा आलं कारण त्याच्या बरोबर रेडा नव्हता बसायला, तो आलाय माझ्या बरोबर डबल बारी करायला. यमधर्म इंद्राला विनवू लागला, मला ज्वालासुरापासून वाचव. इंद्र म्हणतो हा ज्वालासुर कोण आणि तो कसा निर्माण झाला? तेव्हा यम त्याला म्हणाला,
सभा मंडपी बसलो होतो, नाच गाण्यात रमलो होतो, सारे बेभान झालो होतो,
सभामंडपामध्ये आम्ही तिलोत्तमेचा नाच बघत असताना माझ्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि त्यामुळे हा ज्वालासूर निर्माण झालाय. इंद्र म्हणतो, अरे यमा घाबरू नकोस, मी आहे ना, आयम ना म्हणजे मी आहे ना. इंद्र त्याला धीर देतोय, पण तेवढ्यात ज्वालासूर आला. ज्वालासूर तिथे येताच
ज्वालासूर घाबरला इंद्र फार,
ज्वालासुराला बघून इंद्र काय सगळे जमलेले होते तिथे पळत सुटले हो, पळत आले विष्णूकडे आणि विष्णूला सगळे सांगतायत,
इंद्रादी देव म्हणती भगवंता रक्षी आम्हासी, तू सगळा असुराने पहा धुमाकूळ घातला, आली स्वर्गावरी अवकळा, इंद्रादी देव म्हणती भगवंता 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 भगवंता.
तिकडे स्वर्गात ज्वालासुराने धुमाकूळ घातलाय आणि हा आलाय सुपर ट्रॅक स्टुडिओ मध्ये धुमशान घालायला. याला असा सोडता नाही, याची बरोबर करून टाकूया काय? हा, तर विष्णू म्हणाले, बाबा नो रे, ज्वालासूर माझ्याने मरणार नाही, आपण शंकराकडे जाऊ. तसे सर्व देव शंकराकडे येतात आणि शंकराची स्तुती करायला लागतात.
जय शंकरा गिरिजावरा, जय शंकरा गिरिजावरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, वारी संपदा सुख संपदा. आ जय शंकरा गिरिजावरा, जय शंकरा गिरिजावरा, जय शंकरा गिरिजावरा, गिरिजावरा गिरिजावरा.
सर्व देवांना पाहून शंकर आनंदित झाले, म्हणाले, या या या, आली देवाची मांदयाळी, तीच देव दिवाळी. सर्व देव म्हणतात, अहो शंभू तुम्हाला वाटते दिवाळी पण आमची इथे शिगमा करायची पाळी आली त्याचं काय? म्हणाला असं झालं काय? ओ झालं काय म्हणून काय विचारता? तो ज्वालासूर आमच्या मागे लागलाय त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. म्हणे शंभू सार देवाना ऐकणार नाही तो कोणा, आहे भारी या त्रिभुवाना उडवील साऱ्यांची दैना. हो काढू या मार्ग खासा पण तुम्ही थोडा
निर्धाराना,
हो थोडा
निर्धाराना,
हो थोडा
निर्धाराना.
शंभू म्हणाले याच्यावर एकच उपाय आहे, आपण सर्व गणपतीकडे जाऊ तोच त्याला मारू शकतो. त्याबरोबर सर्वजण गणपतीचा धावा करू लागतात. गजवदना गौरी नंदना देवा स्वीकारी ही वंदना, ये तू धावून आता रक्षण करण्या सारे देवतांचे, घाबरले सारे हतबल झाले चाले ना कुणाचे. तुम्हा सर्व देवानी गजाननाला मनोभावे आळवलं. हा आळवत नाही, हा फक्त अंग हलवतो आणि मोठ्या मोठ्याने रेकत बसतो. अतिरेकी कुठला? ऐसा ऐकून धावा गणराया मनी तोषले, हो ऐकून धावा गणराया मनी तोषले, हो एक धावा ऐकताच गणपतीने बाळ रूप घेतलं आणि जिथं ज्वालासूर होता तिकडे आले. त्याला बघून ज्वालासूर गणपतीच्या अंगावरती धावून आला आणि गर्जना केली. गणपती त्याला म्हणतो, छोटा बच्चा समजून मजला दम नको देऊ रे,
दम नको देऊ, दम नको देऊ,
भाव्य तुझी ही काया म्हणून भाव नको खाऊ रे,
भाव नको खाऊ, भाव नको खाऊ.
शिव पार्वतीचा मी बेटा ठेव तू ध्यानी रे,
ठेव तू ध्यानी, ठेव तू ध्यानी,
सात पाच बारा आठ पाच तेरा वाजवून टाकीन रे,
छोटा बच्चा समजून मजला दम नको देऊ रे,
दम नको देऊ, दम नको देऊ. असं म्हणून गजाननाने बाळ रूप त्यागून प्रचंड रूप धारण केलं आणि ज्वालासुराबरोबर युद्ध करू लागला. बांधून या गठडी उडविला गगनात, बांधून या गठडी उडविला गगनात, हो
भारी ये इतो धरणी परतुनिया निमिषात, भारी ये इतो धरणी परतुनिया निमिषात, भारी ये
गणपती त्या ज्वालासुराची गठडी बांधून आकाशात उडवायचे, पण मायावी राक्षस तो जमिनीवर पडता दुसरं रूप धारण करायचा आणि पुन्हा गणपती बरोबर युद्ध करायचा. असं त्यांचं 7 दिवस युद्ध चालू होतं गणपती आणि ज्वालासुराचं. पण 7व्या दिवशी गणरायाने काय केलं बघा.
पाडीला असुरा धरणी हात पाय मान धरुनी, पाडीला असुरा धरणी हात पाय मान धरुनी, गणराया त्यासी टाकी गिळुनी. ओकेला जय जय
गणपतीने ज्वालासुराला खाली पाडलं आणि त्याचा गोळा केला आणि पोटामध्ये गिळून टाकला. पण तो ज्वालासूर पोटामध्ये जाताच गणपतीचं अंग गरम 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 झालं आणि गणपती जमिनीवर पडून इकडे तिकडे लोळायला लागले. देव म्हणतात गणपती गेले कुठे, खाली बघतात गणराया इकडे तिकडे लोळतायत. म्हणून कोण त्यांच्या पाणी टाकतोय, कोण फुलं वाहतोय, कोण चंदन लावतोय, तरी पण गणपतीच्या अंगाचा दाह का कमी होत नव्हता. शेवटी शंकराने सद्भावाने दुर्वा घेतल्या आणि दुर्वा गणपतीच्या अंगावरती टाकल्या. गणपतीच्या अंगावरती दुर्वा पडताच गणराया एकदम शांत झाले. हा चमत्कार कसा घडला म्हणून सारा देवाने विचारलं गणरायाला. तेव्हा गणपतीने सांगितलं,
दुर्वा वाहुनी कोण करील माझ पूजन, दुर्वा वाहुनी कोण करील माझ पूजन, होईन त्यांना प्रसन्न हो साऱ्या देवा.
सांगितलं की मला जो कोणी दुर्वा होऊन माझं पूजन करेल त्याला मी नक्कीच प्रसन्न होईल. आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय झाल्या.
दत्तासुताने गाईले कवन, दत्तासुताने गाईले कवन, चरणी ठाव देतो गजवदन, चरणी ठाव देतो गजवदन, चरणी ठाव दे
जगिया भजन राहू देखी, घालू नको धिंगाणा किर मला थोडं भजन करू देखी. ज्ञानी असून नेहमी सदा दुसऱ्यांची करतोय निंदा, गाढवाचा गोंधळ घालणे हा नेहमी याचा धंदा.
हा
नेहमी सांगतो मला धोंडा मारीन धोंडा मारीन मी आ धोंडा, मग काही सांगत होता दंत मंजन करायला एक दात ठेवणार नाही, आता मी धोंडा तो तुझ्या दातात बसला तर तुझ्या एक तरी पत्तीची शिल्लक राहत काय राहील काय सांगा तुम्ही, एक पण मोजता येणार नाही. सगळा मग लांब 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 लाडवाचा गोंधळ घालणे हाने मियाचा धंदा अकल येण्या काकलेचा कांदा अकलेण्या खाकलेचा कांदा किर मला थोडं भजन करू दे संतवानीची ठेवी निष्ठा तिची करू नको तू चेष्टा अविचारे बोलशील जरी तुझा पडेल कोणी विष्टा मी रेडा आता मी रेडा आहे मग ही माझी म्हैस अविचारे बोलशील जरी तर पडेल कोणी विष्टा तुझ भावाने गाई आता ना तर कमरेत घालू लाथा भजनाच्या साऱ्या मर्यादा मोडू नकोस तू रे दुष्टा भजन ठेवी तू नेहमी निष्ठा भजन ठेवी तू नेहमी निष्ठा किर मला थोडं भजन करू दे सविशी जना तू आता पाहत असे तुला रे विधाता अंधारी पाप जरी केल ते सर्व कडे भगवंता परिसावध होई आता मनी विचार करी स्वतःचा मार्ग दाविला अवश्य तुझला हा दास रे संतांचा गोपाळगडी सांगे दोन्ही जोडून कर मला थोडं भजन करू द्या गणपती आणि रावणाची मुलगी शुभघा या दोघांचं लग्न कसं झालं ते ऐका गौरी हरा कर्पूर गौरा अंकित करण्याला गौरी हरा शक्ती मिळवण्यासाठी त्याने भक्ती पुष्कळ केली होती एकदा काय झालं कमलवाही शिवासी एक ती पाकळी गडला गाली ती एसी घेतली करतळी रावणने पाताळात जायचा. पाताळात जाऊन सहस्र पाकळ्यांची 25 कोटी कमळं आणायचा आणि ती शंकराला वाहायचा. अशी त्याची भक्ती होती. आणि एक जरी कमळ कमती राहिलं, कमती पडलं, तरी तो आपलं शिर कमळ शंकराला वाहायचा. एकदा काय झालं, अशी पूजा करता करता त्याच्या हातामध्ये एक पाकळी पडली. पाकळीचं रूपांतर मुलीत झालं. तो डोळे उडून बघतोय तर प्रत्यक्ष मुलगी. त्याला एकदम आनंद झाला, कारण रावणाला 1000 पुत्र होते, कन्यारत्न नव्हतं. त्याने ती मुलगी घेतली आणि एकदम घरी गेला आणि आपल्या बायकोला सांगतोय, अगं राणी, ह्या हा घे शंकराचा प्रसाद. ती मुलगी बघितल्यावर ती मंदोदरी एकदम मग्न झाली. कशी मंदोदरी ती मानी मग्न मानी जे ध्येय झाले पूर्ण हो. कन्यादाना सारे नाई धन्य जगिया थोर पुण्य हो हो.
पाऊनी वरणी हो लक्षण हो. करे थाटाने तिचे मी लग्न हो. पाऊनी वरणी तू लक्षण
बरोबर. मंदोदरीला एकदम आनंद झाला. ती मनामध्ये मांडे घ्यायला लागली. कशी आता ही मुलगी मोठी होईल, तिला मी एखादा राजपुत्र बघीन, नाहीतर लोकरे बुवा बघीन, तिला त्याला देऊन टाकीन. नको नको ते मांडे लागले खायला. झालं असं बोलून तिने काय केलं, तिचं नाव ठेवलं शुभगा. शुभगा वयामध्ये आली, चंद्राच्या कलेप्रमाणे वाढली, 16 वर लागलं. कस त्यावेळी रावणाने काय केलंय, शुभगा जायशी आली ग शुभगा जशी जॉनीच्या बहरामध्ये आली, तशी रावणाला चिंता पडली. तिचं लक्ष काय ठीक दिशेना, 17 वेळा बाहेर आणि 17 वेळा आतमध्ये. बघा 16 वर लागलं की 16 वर्ष म्हणजे धोक्यातच असतं ते. रावणाने काय केलं, तिला एक मोठा महाल बांधला. महाल बांधला, त्या महालामध्ये तिला ठेवली. आणि रक्षक होते राक्षस, दासदाशी राक्षसिनी त्यांच्या बायका. हा मोठा महाल म्हणजे अख्खा गाव समजा. ह्या एवढ्या एवढ्या भिंती, हे मोठे मोठे खांब, आतला वारा बाहेर नाही, बाहेरचा वारा आतमध्ये नाही. अशी ती बंदिस्त. म्हणजे काय, परपुरुषाला सुद्धा आतमध्ये जायची बंदी. तर रावणाचा नित्याचा नियम होता, आपल्या मुलीजवळ जाऊन तो नित्य नियमाने शंकराची पूजा करायचा. एक दिवस काय झालं, रावण गेला, आपल्या मुलीला भेटला आणि पुन्हा पूजेला जाणार. एवढ्यात ती पोरगी बोलतोय, बाबानू. म्हणजे काय, पप्पा बाबा जरा इकडे या. रावण ताबडतोब आला, अगं काय झालं, तुम्ही नित्य नियमाने शंकराची पूजा करता, आज तुमच्या बरोबर मला पण यायचं आहे. कारण शंकर पार्वतीला बघून त्यांचा जो हे आहे काय, नंदी नंदी, त्यांचा जो नंदी आहे त्यांना मला बघायचं आहे. ती काय सांगते, कैलाशीला तातण्यावे मजला, नंदीकेश्वरा भजू पार्वतीला, डोळे भरुणी पाहिन त्यांच्या बैलाला. नंदीला नंदीला बघायचं आहे. आता मुलीची ती इच्छा, लाडकी पोरगी रावणाने तिला घेतलं आणि गेला कैलासावर. रावण बोलतो तो इथे थोडी मैया बघ, मी तो आतमध्ये पूजा करतोय. नंतर तो आतमध्ये रावण पूजेला बसला आणि आपली भगवत भगवत भगत आली तर समोर तो काय दृश्य होत. वामांगी शिवाचा पार्वती मांडीवरी बाल गणपती रूपी गणपतीचा भाळली
योचा वनौर मला जगत मनी मारियला योचा वनौर मला जगत मनी मारियला. वामांगी शिवाचा पार्वती मांडी
फिरत आली आणि शंभू पार्वती जवळ उभी राहिली तर पहा ते काय पार्वती शंकराच्या डाव्या बाजूला बसली आहे आणि मांडीवर गणपती. गणपतीची ती लहान मूर्ती गोजीरवाणी मूर्ती पाहून आणि ते डोळे इवलेचे डोळे पाहून तिची मती गुंग झाली. तिची नजर भिडली गणपतीवर, ती कशी टकामका 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 गणपती जवळ बघायला लागली. त्याबरोबर गणपती सुद्धा शुभगेजवळ टकामका टकामका लागला बघायला. दोघांची नजरानजर झाली. तिने मनामध्ये ठरवलं की मी नवरा करीन तर हाच पूर्ण घरचा हाच नवरा करीन. हे जाणलं कुणी? शंभूने जाणलं की शुभगा माझ्या गणपतीवर फिदा झाली आहे, यांच्या दोघांचं लव झालंय. कानामध्ये लागला बोलायला शुभगेच्या, अगं ए पोरी काय घाबरू नकोस, कारण
होईल तुझावर देतो ऐसावर माझा लंबोदर. अगं माझा लंबोदर झोप गेली पार होईल कधी मनोरथ पूर.
कानामध्ये सांगतोय हळूच शुभगेच्या कानामध्ये बोलताय शंभू महादेव, अगं शुभगे घाबरू नकोस, माझा गणपती तुझा पती होईल, हा माझा लंबोदर तुझा वर होईल, काय घाबरू नकोस. झालं ही बापा बरोबर घरी आली पण हिला झोप कसली. प्रत्यक्ष शंभू महादेवाने सांगितलंय माझा लंबोदर तुझा वर होणार, हिला रात्र झोप नाही, जेवण सगळं इल्ला काहीच नाही. नुसती धुराक लागली, धुरायला लागली कारण तिला लवेरिया झाला होता. होय काय झालं होतं लवेरिया तर हे जाणलं कोणी? नारद मुनींनी जाणलं आणि ताबडतोब तिथे आले आणि काय बोलतायत, अगं शुभगे एवढी वाळलीस का, मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये काय आहे ते, शंकराने तुला काय सांगितलं ते पण मला माहिती आहे. अगं तो पुण्य थोर म्हणून तुला असा गणपती पती मिळतोय, पण तो तुला असा नाही भेटायचा, त्याला कष्ट केले पाहिजे. त्याला काय कर गणपती भेटण्यासाठी.
21 दिवस गणपतीची तू करी आरती, हो 21 दिवस गणपती की तू करी आरती, हा 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 करी आरती आरती गणपती. पुण्य थोर तुझे तुझला पती मिळे गणपती, हो पुण्य थोर तुझे तुझला पती मिळे गणपती.
अगं शुभगे तुला प्रत्यक्ष गणपती पती मिळायला पाहिजे ना, तर काय कर, 21 दिवस त्याचं व्रत कर, 21 दिवस उपवास कर, तपवास कर, आराधना कर, असा तुला नाय गणपती भेटायचा. त्याबरोबर बघा बोलते नारद मुनी, तुम्ही माझ्या वडिलांसारखे, तुम्ही माझ्या गुरुंसारखे, तुम्हीच मला मार्ग दाखवा, काय करा.
गुरुस्थाने तुम्ही नारद मुनी इच्छा ही तुमच्या चरणी, गुरुस्थाने तुम्ही नारद मुनी इच्छा ही तुमच्या चरणी, जेने गणपती
शुभगा सांगते. नारद मुनी, गणपती मला पती मिळण्यासाठी हे व्रत कसं करायचं हे मला तुम्ही समजावून सांगा आणि मला तुम्ही माझ्याकडून करून घ्या. झालं, नारदाला तेच पाहिजे होतं. 21 दिवस नारदाची चंगळ, 21 दिवस व्रत करायचं आहे ते. सकाळी उजाडली, व्रताला सुरुवात झाली कशी, अरुणोदयाला बसली पूजेला नारद भर झाला, नारद भर झाला, लाखमोलाचा नवरत्नाचा बसाया पाट्याला,
गणराजाची दीप लावणी, सुमने वाहुनी ठान मानुनी, पूजा चालली, पूजा चालली, पूजा चालली.
मंडपी कर्दळी स्तंभ लावून, शियासनी स्थापुनी गजानन, देहुनी नैवेद्याने आरती करून त्या अंगणाची पूजा चालली, पूजा चालली, पूजा चालली. असं 21 दिवस व्रत संपल्यानंतर शेवटी आपण जसं 11 दिवसाचा गणपती पोचवतो तेवढी गारणं घालतो, तसं नारद कासोटा मारून उभा राहिला गारणं घालायला. आणि कसं गारणं घालतोय का,
जय जय तू विघ्न हरता,
माहिती आहे गावचे गावकार कसा गाणं घालतोय, महादेवा महाराजा,
वय महाराजा,
ही देवा शुभगा देवा महाराजा,
वय महाराजा.
बाबा 21 दिवस व्रत केलं नाही ना,
वय महाराजा.
तहिला पावन घे
कर, वय महाराजा.
तुझ्यासाठी धुरती आहे,
वय महाराजा.
हा पण धुरत धुरत चाललाय,
वय महाराजा.
त्याला पण पत्रात घे,
वय महाराजा.
असे गाणं घालता क्षणी गणपती आपला साज श्रृंगार घेऊन, मुरली मनोहर सगळे घेऊन प्रत्यक्ष हजर. गणपती बोलतोय, नारदा मला कशाला बोलवलंस. त्याबरोबर नारद बोलतोय, तू काय येडगावहून पेडगावला जातोय, तुला काय माहित नाही काय चाललंय ते. अरे ही तुझ्यासाठी धुरती आहे, 21 दिवस अन्न नाही पाणी नाही, बघ कशी तुझ्यासाठी झुरून 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 अरे मरायला आली आहे. त्याबरोबर हे ऐकता की प्रत्यक्ष शुभगा आली आणि गणपतीला बोलते,
तुझ्या प्रेमासाठी मी धुरतय किर, आपण मी लगीन करूया की,
तुझ्या प्रेमासाठी मी धुरतय किर, आपण मी लगीन करूया की, तुझ्या प्रेमासाठी मी धुरतय किर, आपण मी लगीन करूया की.
रात्रंदिन झोप येईना तुझ्या विना मला करमेना, रात्रंदिन झोप येईना तुझ्या विना. अरे या भगवानला बरोबर घेऊया,
तुझ्या उन्हाला बरोबर घेऊया चिर, आपण मी लगीन करूया की, तुझ्या प्रेमासाठी मी झुरते चिर, आपण मी लगीन करूया की, तुझ्या प्रेमासाठी मी झुरते चिर, आपण मी लगीन करूया की.
शुभगा सांगतोय गणपतीला, मला तुझ्याशिवाय दुसरा नवरा नको, मी लग्न करीन तर तुझ्याशीच करीन, आपण दोघांनी लगीन करूया, तुझ्या उंदरांना पण बरोबर घेऊन जाऊया. त्यावर गणपती बोलतोय, अगं शुभगे तुझं माझं लग्न कसं होईल, कारण तुझ्या बापानं माझ्या बापाची भक्ती केली म्हणून माझ्या बापानं तुझ्या बापाला शक्ती दिली, तुझ्या बापानं शक्तीच्या जोरावर माझ्या बापाला अंकित केलं म्हणून माझ्या बापाने तुझ्या बापाच्या गोशाळेत गुराची गोपाळ केलं मला. आता तू माझी पत्नी होणार हे तुझ्या बापाला समजलं तर तो मला मारणार, आणि हे सगळं माझ्या बापाला समजलं माझा बाप रागवणार, आणि रागाच्या भरात माझा बाप रावणासहित लंकेचा नायनाट करणार. मग तुझं माझं लग्न कसं काय होणार? तरी पण आपण काहीतरी तोडगा काढूया. शुक्ल चतुर्थीच्या मध्याने मी ज्यावेळी मुरली वाजवीन त्यावेळी तू माझ्या देवळामध्ये धावत पळत ये. शुभगा बोलते, अरे राजा मी बंदिस्त आहे. त्यावेळी गणपती बोलतोय, काय घाबरू नकोस. अगं माझ्या मुरलीच्या नादाने ती दारे खिडक्या खडाखड उघडतील, राक्षस मेल्यासारखे होतील, त्यावेळी तू धावत पळत ये. झालं, शुक्ल चतुर्थीची मध्यान्ह आली. तिकडे काय केलं गणपतीने? अनंत रूपे धारण करून तांडव नृत्य सुरू केलं. त्या गणपती बरोबर हजारो लाखोने उंदीर, मोठे उंदीर, छोटे उंदीर, पाजिये उंदीर, भोईस असे सगळे उंदीरात उंदीर सगळे नाचायला लागले गणपतीच्या अंगावर खांद्यावर. तो मुरलीचा ध्वनी ऐकता क्षणी शुभगेच्या महालाची दारे खिडक्या खडाखड उघडली, राक्षस मेल्यासारखे पडले. त्याबरोबर शुभगा पण आपल्या मैत्रिणींना घेऊन धावत पळत धावत पळत अंबराईत आली, आणि गणपती संग डिस्को डान्स करायला लागली. कसा तो डान्स? म्हणजे काय होता? तांडव नृत्य. वृक्ष वेली पशु पक्षी लागले गरगरायला हालायला, प्रत्यक्ष देऊळ गरा 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 लागलं फिरायला. त्याबरोबर अखंड पृथ्वी सप्तई सागर झाले, रावणाचा महाल राहतोय मग रावणाचा महाल पण गरा 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 लागला फिरायला. रात्रीचे 12 वाजले होते, रावण झोपेत होता, तो महाल लागला गरा गरा फिरायला. त्याबरोबर काय झालं, रावण पलंगावरून उंच उडाला आणि धाप घनघाली जमिनीवर पडला. रावणाची निद्रा भंग झाली आणि एवढ्यात नारदाची एंट्री झाली. नारदाला विचारतोय, रावण हे काय झालंय, घडतंय काय? त्यावेळी नारद सांगतोय, अरे बाबा तुला मी खरं सांगू? अरे लवकर सांग, हे काय चाललंय, हे क्या हो रहा है? काय बोलतोय?
पोर पळाली तुझी रावण नको येऊ देत राग हो. पोर
तुझी पोरगी त्या गणपती बरोबर पळून गेली. त्याबरोबर रावण एकदम रागाने लाली लाल झाला. तो बोलतो, हे कारस्थान, अरे नारद म्हणे तुझंच आहे, सांगतोस काय तुला आता ठार मारू. त्याबरोबर प्रत्यक्ष त्याचा पोरगा आला इंद्रजित आणि बोलतोय, बाबा या भटाला मारू नका, जे काय आहे ते मी बघून येतो. त्यावर रावण बोलतोय त्याला पोरग्याला, बघून येऊ नको, त्या गणपतीला सोंडेला पकड आणि मायासमोर घेऊन ये. त्याबरोबर बापाची आज्ञा होता क्षणी हा इंद्रजित गेला तिथे गणपतीच्या देवळाजवळ आमरायत गेला. तर त्याला पुढे जायला जागा नाही, सगळे उंदिरात उंदीर. तो उंदरांवर लाथा मारायला लागला तर प्रत्येकाच्या अंगावर 100,000 उंदीर हे झाले चढले, प्रत्येकाला चावायला लागले, वस्त्रे सगळी फाडून टाकली, सगळ्यांना नागवे केले. आता ते जाणार कसे रावणाजवळ? एवढ्यात रावण बोलतोय मनामध्ये, अजून आले नाही कसे, म्हणून रावण गेला प्रत्यक्ष. पाहत होत काय, सगळे राक्षस इंद्रजीत सगळे झाड आड लपलेले, समोर येणार कसे काय? म्हणून रावणाने काय केलं, प्रत्यक्ष स्वतः गणपती बरोबर युद्धाला सुरुवात केली. दोघांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये 1,000 उंदीर मेले. त्याबरोबर गणपतीला एकदम राग आला, गणपतीने काय केलं, आपली जी गदा होती ती धरली, छातीवर मारली. त्यावर रावण मृच्छित पडला. कसा? रणांगणी झाला मृच्छित, रणांगणी झाला मृच्छित, रणांगणी झाला मृच्छित, रणांगणी झाला मृच्छित, गदा मारून रावणाचे थोडे कवच.
रणांगणी
झाला मृच्छित,
गणपतीत
क्षणी प्रत्यक्ष हरिहर समोर आल्याने बोलतायत, अरे बाबा गणपती तुझ्या आईने ह्याला अभेद्य कवच दिलंय ते तू फोड, कारण त्या अभेद्य कवचाच्या आतमध्ये अमृत कुपी आहे, ती तो जनार्दन राम अवतार घेऊन त्याला मारणार, हा तुझ्या हातून मरणार नाही, पण ते कवच फोड. त्याबरोबर पुन्हा ह्याने गणपतीने जोर केला आणि ते अभेद्य कवच फोडून टाकलं. त्याबरोबर तो एकदम खडाबडा लागला लोळायला. गणपतीने कृपादृष्टी टाकून त्याला पुन्हा सजीव केला. रावणाला सजीव केला. रावण बोलतो, असा वीर कोण आहे मला मारणारा? बघतो गणपती त्याला शरण गेला, बोलतोय, अरे गणपती काय घाबरू नकोस, माझी जी कन्या आहे शुभगा, माझी लाडकी पोरगी, मी तुला देतो. झालं, रावणाने शुभगा आणि गणपती यांचं लग्न लावून दिलं. तो लग्न सोहळा कसा होता ते ऐका. रत्नपिंडी बसवनी मंडप फुलानी सजविला, शुभगा कन्या दिली दान रावणाने गणपतीला,
रावणाने गणपतीला, रावणाने गणपतीला.
पार्वती सावित्री लक्ष्मी लग्न मंडपी आली, ब्रह्मा विष्णू महेश उहराड्यांची दाटी झाली. ऋषी मंगलाष्टके गात, गंधर्व यक्ष गीत, स्वर्गातून पुष्पवृष्टी करती इंद्रदूत, तो पायगड्याने गायल भारूड येऊन इथे भजनात,
येऊन इथे भजनात, येऊन इथे भजनात.
शुभगा गणपती झाले लग्न, कन्यादान केलं रावणान, लग्न सोहळा तो पाहुण विश्व झाले पावन.
शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान.
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.